आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूतल्या सर्व तर पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात. सरकारकडून ऑनलाईन गेमिंगसाठीची नियमावली जाहीर. येत्या 1 मेपासून लागू होणार. 4 धामपैकी बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले. आणि होर्मुस सामुद्र धुनीच्या भागातील तणाव वाढला. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. या टप्प्यात 16 जिल्ह्यातल्या 152 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून एकंदर 1478 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 44,000 अधिक मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी 7384 मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आजच्या टप्प्यात अंदाजे 3 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या 2407 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच सर्व मतदान केंद्रांवर जलद प्रतिसाद पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष आणि सखोल पुनरीक्षणानंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी 234 मतदारसंघात मिळून एकंदर 4,023 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या 31 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य पोलीस दलाचे 23,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून आदर्श आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगानं खरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खरगे यांनी चेन्नई इथल्या पत्रकार परिषदेत ही आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. या वक्तव्याबद्दल खरगे यांना 24 तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्यास आयोगानं सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनं काल ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन 2026ची नियमावली प्रसिद्ध केली. येत्या 1 मेपासून हे नियम लागू होतील. ऑनलाईन गेमिंगचं नियमन करणं, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणं, आर्थिक व्यवस्था सुरक्षित ठेवणं आणि वापरकर्त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं ही नियमावली जारी करण्यात आली आहे. यासाठी 6 सदस्यांचं प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्राधिकरण अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेल्या बद्रीनाथ धाम या प्रसिद्ध तीर्थस्थानाचे दरवाजे आज सकाळी 6:15 भाविकांसाठी उघडण्यात आले. जय बद्री विशालच्या जयघोषात अत्यंत भक्तिमय वातावरणात दरवाजे उघडल्यानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या हस्ते महाभिषेक पूजा झाली. भाविकांची तीर्थयात्रा सुरक्षितपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. तत्पूर्वी 4 धाम यात्रेतील केदारनाथ धामचे दरवाजे काल भाविकांसाठी उघडण्यात आले. दरम्यान गंगोत्री आणि यमुनोत्री इथली यात्रा सुरळीतपणे सुरू आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष दर्शनासाठी लडाख या केंद्रशासित प्रदेशात नेण्यात येणार आहेत. हे पवित्र अवशेष त्यांच्या कायमस्वरूपी स्थानाहून दर्शनासाठी देशात अन्यत्र नेण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि लडाखचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून पुढील 15 दिवस हे अवशेष दर्शनासाठी ठेवले जातील. झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेसह विशेष विमानातून हे अवशेष लडाखला नेले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणच्या नौदलानं नाकेबंदी अधिक तीव्र केल्यानं मागील काही तासात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाची परिस्थिती अधिकच चिघळली असून या भागात आणि आसपास नवीन घटना घडल्याचंही वृत्त आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं प्रतिबंधित सागरी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागात सुव्यवस्था आणि सुरक्षिततेला बाधा निर्माण केल्याबद्दल 2 कंटेनर जहाजं जप्त केल्याचं म्हटलं आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ 3 जहाजावर गोळीबार करण्यात आला त्यामुळे त्याच्या ब्रिजचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र यामध्ये कुठली जीवितहानी झाल्याचं खात्रीलायकरित्या समजू शकलं नाही असं सागरी देखरेख संस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान इराणसोबतचा 2 आठवड्यांचा युद्धविराम संपला असला तरी सध्या आपल्या नौदलानं घेतलेला पवित्रा कायम राहील असं व्हाईट हाऊसनं संकेत दिले आहेत. व्यापक करार होईपर्यंत दबाव कायम राहील असं सांगतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या सकारात्मक मध्यस्थीच्या प्रयत्नांमुळे पुढील 72 तासात चर्चा होऊ शकते असंही सूचित केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वचनभंग नाकेबंदी आणि धमक्या हे खऱ्या वाटाव घटींमधील मुख्य अडथळे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या नौदलाचे प्रमुख जॉन सी फेलन यांना तत्काळ या पदावरून पायउतार करण्यात येत असल्याचं अमेरिकेच्या युद्ध विभागानं जाहीर केलं आहे. त्यांच्या जागी हंग काओ यांची प्रभारी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचंही पेंटागॉननं म्हटलं आहे. इराण युद्धामुळे तेलाच्या किमतीत वाढ होत असल्यानं काही देशांमध्ये जेट इंधनाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्यानं आपली कमी अंतराची 20,000 उड्डाणं येत्या ऑक्टोबरपर्यंत रद्द करणार असल्याचं लुफ्तांसा एअरलाईन्ससह इतर युरोपियन विमान कंपन्यांची मालकी असलेल्या जर्मन विमान कंपनीनं सांगितलं आहे. फ्रँकफर्ट आणि म्युनिक या मुख्य केंद्रांवरून चालवण्यात येणारी कमी नफ्याच्या मार्गावरील उड्डाणं रद्द केल्यानं जवळपास 40,000 मेट्रिक टन जेट इंधनाची बचत होणार असल्याचं लुफ्तांसा समूहानं म्हटलं आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीनं गेल्या आठवड्यात आपली सिटी लाईन ही प्रादेशिक उपकंपनी बंद केली होती. दक्षिण लेबेनॉनवर इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात एका लेबानीज पत्रकाराचा मृत्यू झाला असून या हल्ल्यानंतर काही तासांनी त्याचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. अमल खलील असं या पत्रकाराचं नाव आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात ऑक्टोबर 2023 संघर्ष सुरू झाल्यापासून तो अल अखबार वृत्तपत्रासाठी या युद्धाचं वार्तांकन करत होता. जागतिक बाजारपेठेत भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची स्थिती मजबूत राहिली असून आर्थिक वर्ष 26 हातमागासह कापड निर्यातीत आदल्या वर्षीपेक्षा 2.1% वाढ होऊन ती 3,16,334 कोटी रुपयांच्या वर पोहोचली. एका सरकारी निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. तयार कपड्यांचा या निर्यातीत सर्वाधिक वाटा असून त्याच्या निर्यातीत 2.9% वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या केईजो दो ब्राझील या चीज तसंच दुग्धजन्य उत्पादनांच्या स्पर्धेत प्रथमच पदार्पण करत भारतात तयार झालेल्या चीजनं जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या स्पर्धेत 4 भारतीय उत्पादनांनी पदकांची कमाई केली त्यामध्ये 1 सुपर गोल्ड 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकाचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आहारासंबंधी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं असून पोषणाबाबत आपला वैयक्तिक दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज स्पष्ट केली आहे. नवी दिल्लीत एका आहारविषयक पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ सिंह बोलत होते. आहाराला सर्वसाधारण सूचना किंवा एकसमान तक्त्यांपुरतं मर्यादित ठेवता येऊ शकणार नाही असं सांगून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या शरीराच्या जीवनशैलीच्या आणि चयापयाच्या गरजेनुसार आपला आहार कसा असावा हे समजून घेऊन त्यात बदल केला पाहिजे असंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं काल झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला टी20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघाचा 9 गडी राखून पराभव केला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत यजमान संघासमोर 193 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ते दक्षिण आफ्रिका संघानं 16 षटकं 3 चेंडूत केवळ 1 गडी गमावून साध्य केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तामिळनाडूतल्या सर्व तर पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात. सरकारकडून ऑनलाईन गेमिंगसाठीची नियमावली जाहीर, येत्या 1 मे लागू होणार. 4 धामपैकी बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनी भागातील तणाव वाढला. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.